तुमच्या पोरीचा आलवायचा कसी रे चोरीचा सासूबाई तुमच्या पोरीचा आलवायचा कसी रे चोरीचा की घरात सुखन राहणार किती समजावून मी घेऊ तिला अक्कल काही येईना किती समजावून मी घेऊ तिला अक्कल काही येईना किती समजावून मी घेऊ तिला अक्कल काही येईना उठते अकराच्या टोक्याला मग बसते हलवीत बया पित्याच्या टोक्याला निघून गेली दुनिया राणा वनात गेली तरी मांडीवर घेऊन बसते पाठीत लाडक्या मुक्याला मी वैसा गुण गेलो तरी देवाय वाढून देईना मी वैसा गुण गेलो तरी देवाय वाढून देईना समजावून मी घेऊ तिला अक्कल काही येईना किती समजावून मी घेऊ तिला अक्कल काही येईना किती समजावून मी घेऊ तिला अक्कल काही येईना मामी मोठा माझा धाक पण घरी आल्यावर धरते बायको माझ नाक अहो समजावून जमले हिला गल्ली मधले लोक राहिला नाही मामी हिला कुणाचाच धाक मला मी खाऊ देना आणि स्वतःही काही खायना मला मी खाऊ देना आणि स्वतःही काही खायना समजावून मी घेऊ तिला अक्कल काही येईना किती समजावून मी घेऊ तिला अक्कल काही येईना किती समजावून मी घेऊ तिला अक्कल काही येईना आमच्या लग्नाला पण अजून अर्थ लागला नाही आमच्या लग्नाला पैसा गुण गेलो हिच्या दरकटी वागण्याला सीमाच राहिली नाही हिच्या पैसे मागण्याला कवी शितोळ्या अप्पा माहिती चुकीची काही देईना कवी शितोळ्या अप्पा माहिती चुकीची काही देईना समजावून मी घेऊ तिला अक्कल काही येईना किती समजावून मी घेऊ तिला अक्कल काही येईना किती समजावून मी घेऊ तिला अक्कल काही